हरिः ॐ इद्मशमे बर्हिष्यमे वेदिष्यमे जिष्णीयाश्यमे सुषर्ष्यमे चमसाश्यमे ग्रावाणश्यमे स्वरवश्यम उपरवाश्यमे विषवणे च मे रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतवृक्षम आरवणीयश्चम आग्नीर्णम् च मे हविर्धानम् च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे अग्निश्च मे धर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे श्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे यौश्च मे शक्वरीरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् रुक्ष मे साम च मे सोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेता
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आज सद्भक्त कुठे काका सांगणार आहेत.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज रविवार दिनांक 26 मे 1991 अध्यात्म मंगलधाम संध्याकाळचे केंद्राच्या कार्यक्रमांतर्गत श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही आणि फल्यापेक्षाही कही संचयना 44व्या भूमीवरील सद्भक्त श्री विजयराव खांडेकर यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलत आहेत. भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे कानी गुण दोष मना न आणि मस्तक ठेंगणा करी संताची आचरणा वेची ते वचन जेने राहे समाधान तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार तुकवांनी फारच हाल सोसले परंतु रामकृष्ण बोला तुका जातो वैकुंठाला असे भगवन नाम संकीर्तनाचे सुख त्यांनी उपभोगले. नाम घ्यायला ध्यान करायला काहीही खर्च येत नाही म्हणून मोमेंट टू मोमेंट हरिस्मरण असावे. एक खुली राहायला असली तरी आनंदात राहावे हरिस्मरण चालूच ठेवावे. मोठा बंगला मिळाला तर एक खुली देव खुली म्हणूनच उपासनेसाठी ठेवावे. तुझा निमित्त कार्यक्रम असावा ध्यान नाम पूजा वगैरे आखीव रेखीव अशा तऱ्हेने या विश्वात राहावे नामात रमावे शांत प्रसन्न चित्ताने सोहमच्या श्वासात झोपावे असे दररोज करीत करीत शेवटचा श्वास देखील सोहमचाच घ्यावा आणि त्या श्वासाने आपले जीवन संपवावे. कसे काय वाटते तुम्हाला? पुढील केंद्र बुधवार दिनांक 29 मे 1991 माया उपासने संध्याकाळचे केंद्र ज्ञानेश्वरी नित्यपाठातील आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन एने संकल्पही जायाचे मन विटाळेना 45व्या ओळीवरील सद्भक्त डॉक्टर नंदाताई सावंत यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. आनंद मिळवायचा असेल तर कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हे लक्षात ठेवले पाहिजे. आपलं स्वरूपच मुळी आनंदाचं आहे. सगळ्या ठिकाणी आनंदच भरून आहे परंतु आपण मानात मानात अडकतो ना. वास्तविक आपल्याला मान तरी कसला आणि हाव तरी कसली पण मनाची जडणघडणच विचित्र झाली आहे. म्हणून ध्यान केलं पाहिजे रोजच्या रोज न चुकता तरच आनंद होईल. यासाठी अंतर्मुखता ठरी बहिर्मुखता अजिबात नको, तीच आनंदाची आड येते. आपल्या जीवन वेदीला आतूनच भक्तीचे पाणी मिळावे यासाठी प्रभूला भाव पूर्णतेने आळवावे. दिवसाकाठी एक तरी अभंग गावा, त्यावेळी आपण एकटेच वाचावे. पूजा झाली की अभंग गावा. त्याच्या चिंतनात दिवसभरातील आपल्या वाट्याला आलेले काम हरिस्मरण पूर्वक चोख करावे. अशा तऱ्हेने पारमार्थिक जीवनाचा आपल्या संसाराला परिस्पर्श करावा, म्हणजे आपलाही संसार नाथासारखा सोन्याचा होईल. खरं म्हटलं तर सध्याचे संसार बघितले की मनुष्यानं सहजच निरीक्ष व्हावं असे आहे. का होत नाहीत याच मला आश्चर्य वाटत. एक गोष्ट धड होत नाही. एक नवीन दाम्पत्य सुस्थितीत, पगार चांगला, बायको चांगली, नवीन जॉब, सर्व सुखसोयींनी युक्त असा घेतलेला. पहिलाच दिवस बायकोने स्वयंपाक केला, तिच्या दृष्टीने अतिशय चांगला झाला. नवऱ्याला वाढलो, त्यानं आमटीचा एक भुटका मारला तर सर्व जळजळ घशात गेलं. ती भाजी आमटी सगळी तिखट झाली होती, त्यामुळे त्याच्या डोळ्यातून घळघळा पाणी यायला लागलं. तिनं विचारलं, कशी झाली आमटी? काय बोलणार हा पहिलाच दिवस. तो म्हणाला, छान झाली. तिने विचारले, मग हे डोळ्यात पाणी का तुमच्या? तो बिचारा म्हणाला, हे आनंद असू आहेत. मग आणखी वाढू का? बायकोने विचारला. तो म्हणतो, नको नको, आता आनंद प्रकट करण्याची शक्ती संपली माझी. असा संसार पाहिला की वाटतं संसारापासून अरित्र स्थितीत यायला पाहिजे. ती कशी येत नाही ना, म्हणून तर ही केंद्र ज्ञानेश्वरी, दासबोध, ध्यान आणि नामस्मरण इत्यादी सर्व संसारात पाहूनच करायच्या गोष्टी. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सोडिता, जनामध्ये सार्थकता विचारायची होय. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. हरी हरी. पुढील केंद्र रविवार दिनांक 2 जून 1991 अध्यात्म मंगल धाममधील संध्याकाळचे केंद्र श्री ज्ञानेश्वरी नित्यपासातील मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेणे अंतकरण बोधले संकल्पता नये. या 50 ओळीवरील सद्भक्त राम धुमाळ यांच्या निरूपणानंतर स्वामीजींनी नागपूरहून आलेल्या एका साधिकेला अभंग म्हणायला सांगितलं. तिने मोठ्या भावपूर्णतेने तदलीन होऊन एक गीत म्हटले. रंग तुझा सावळा, देई मला गोविंदा गोपाळा, तुझ्या रूपाचे नयनी काजळ, सुरमुरळीचे कानी कुंडळ, मुग्ध मनाची करुणी ओंजळ, करू दे अर्पण तुला. रंग तुझा सावळा, देई मला गोपाळा, हे गोड गीत गायले. स्वामीजींना ते फार आवडले. भले शाब्बास म्हणून कौतुक करीत ते म्हणतात, या जगात अशी एक एक रत्न आहेत, कुणी वक्तृत्वाने, कुणी गायनाने, तर कुणी नर्तनाने परमात्म्याची सेवा करतात. ही नागपूरची मुलगी ट्रिपल येणे. ट्रिपल येणे म्हणजे येणे इन संगीत, येणे इन नृत्य, येणे इन इकॉनॉमिक्स, आणखी येरवी. इतक्या पद्या नवलेल्या असतानाही कृष्ण भक्तीत मस्त तल्लीन झालेली आहे, हे विशेष अशी मजा आहे. पुढील केंद्र रविवार दिनांक 9 जून 1991 अध्यात्म मंगल धाम संध्याकाळचे केंद्र. आजच्या केंद्रात सद्भक्त डॉक्टर सुनील दावरे यांनी श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील ते वेळी आपण ते या सहिते ये असे शेयी भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू या ओळीवर निरूपण केल्यानंतर नागपूरच्याच एका साधिकेने एक कागद स्वामींच्या हातात दिला. त्यावरील मजकूर वाचून बहुत अच्छा म्हणून तो परत त्या साधिकेकडे देत स्वामीजी सांगतायत, आपण आता इथे गीत रूपी मनोगत ऐकूया असे म्हणत तिलाच ते गीत गायला सांगतायत. त्याप्रमाणे ती म्हणते, मुझे तो मिल गए स्वामी, सहारा हो तो ऐसा हो, जिधर देखू उधर स्वामी, नजारा हो तो ऐसा हो, स्वामी के रूप को तो मैं दिल में हरदम रखती हूँ, स्वामी का मंत्र वो सोहम उसको हर क्षण जपती हूँ, स्वामी की प्रीत पाई है खजाना हो तो ऐसा हो, जीवन पुष्प ये मेरा चरणों में समर्पित करती हूँ. या गीतानंतर स्वामीजीसह सर्वांनी जोरदार ताळ्या वाजवून त्या साधिकेचे कौतुक केले आणि स्वामीजी बोलायला लागले, असा भाव पाहिजे. नागपूर आणि बारामतीच्या सहकामध्ये असलेला हा ठोक भाव आहे. आपण कोणीही नाही, सर्व काही सद्गुरुच. पंत बाळकुंदरी महाराज म्हणतात त्याप्रमाणे, नाही रे नी नाही रे, सद्गुरु सर्वा ठाई रे, ते म्हणतील तेच करीन, डाय विल बी डन. अशा शरणागतीने केलेली साधना निश्चित फलोन्मुख होते. हरी हरी. पुढील केंद्र बुधवार दिनांक 12 जून 1991 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र. केंद्राच्या कार्यक्रमांतर्गत श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोहांध कारू जाईल, जय गुरु कृपा होईल पार्थागा, सद्भक्त अशोक हातवळणे यांच्या या ओघेरील निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात. कुठलीही विद्या प्राप्त करणे कष्टप्रद असते, त्याप्रमाणे अध्यात्मविद्याही कष्टप्रदच आहे. आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे, त्याचा अनुभव येण्यासाठी सर्वत्र सर्व काळ बहिर्मुख असलेली आपली दृष्टी अंतर्मुख करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सातत्याने करावायचा अभ्यास हा दीर्घकालीन प्रवास आहे, लॉंगेस्ट जर्नी, जर्नी विदिन. असा ध्यानामध्ये येणाऱ्या विचारांना थोपवून मी कोण याचा शोध घेणे, भला रे भला बोलती ते करावे असे सगळ्या चांगुलपणासहित ध्यान करणे आणि आत्मज्ञानाला प्राप्त होणे हे महत्वाचे आहे. अशा प्रकारची साधना करणारे तयार श्रोते येथे आहेत आणि अशा तयार श्रोत्यासमोर निरूपण करणारे तयार वक्तेही येथे आहेत. जो बाप आहे तो दासबोध सांगेल, जो आई आहे तो ज्ञानेश्वरी सांगेल. म्हणजे ज्ञानेश्वरी सांगताना तो आई होईल आणि दासबोध सांगताना तो बापाच्या भूमिकेत राहील. म्हणजे मग श्रोत्याला सुद्धा परिसता होय माय बापू असा अनुभव येईल. कसे काय वाटते तुम्हाला? हरी हरी म्हणत स्वामीजीने बोलणे संपवले. हरी ओम तत्सत. श्रीराम.
वैद्य काका म्हणा, अबका म्हणा.
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभासे पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. त्रिभुवनी समर्थ जैसे पैतीर्थ, त्रिभुवनी समर्थ जैसे पैतीर्थ, दक्षिणामुख वहाते दक्षिणामुख वहाते, चंद्र भागा चंद्र भागा, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. सकळ संतांचा मुकुटमणी देखा, सकळ संतांचा मुकुटमणी देखा, सकळ संतांचा मुकुटमणी देखा, पुंडलिक सखा आहे ते ते पुंडलिक सखा आहे ते ते आहे ते ते आहे ते ते पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी चोखा म्हणे ते ते सुखाची मिराशी सुखाची मिराशी चोखा म्हणे ते ते सुखाची मिराशी सुखाची मिराशी भोया भाविकासी भोया भाविकासी अखंडित अखंडित पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी उभासे पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी नाही त्रिभुवनी नाही त्रिभुवनी
मीर ये रवि दीप हीरा रवि दीप हीरा दाविती देखने रवि दीप हीरा दाविती देखने रवि दीप हीरा अदृश्य दर्शन ब्रह्मांडिका अदृश्य दर्शन ब्रह्मांडिका रवि दीप हीरा दाविती देखने रवि दीप हीरा ध्यान सा महिमा काय वर्णो मी पामर ध्यान सा महिमा काय वर्णो मी पामर न कर साचार संतांचिया न करे साचार संतांचिया रवि दीप हीरा दाविती देखने रवि दीप हीरा तापली चंदना निववी तो कुड़ी तापली चंदना निववी तो कुड़ी त्रिगुण तो काढ़ी संत संग त्रिगुण तो काढ़ी संत संग रवि दीप हीरा दाविती देखने रवि दीप हीरा माया बापे पिन्ना पायला माए माया बापे पिंडा पायला माए जन्म मरण जाया संत संग जन्म मरण जाया संत संग रवि दीप हीरा दाविती देखने रवि दीप हीरा तू काम जवाई माता चारिता जावे तू काम जवाई माता चारिता जावे संत चरणी भावे रिघावया संत चरणी भावे रिघावया रवि दीप हीरा दाविती देखने रवि दीप हीरा अदृश्य दर्शन ब्रह्मांडिका अदृश्य दर्शन ब्रह्मांडिका रवि दीप हीरा दाविती देखने रवि दीप हीरा
आपण दाखवलेल्या मार्गावरून चालत असताना एक निश्चिंतता जाणवते आहे. त्याचं कारण मला ज्ञान होईपर्यंत आपण माझ्याबरोबर असणार हा विश्वास. हे जरी असलं तरी आम्ही मार्गावरून वाटचाल करणं आपल्याला अपेक्षित आहे हे समजतं. आपल्या कपॅसिटी प्रमाणे तसा प्रयत्न करत असताना लक्षात येतं की माझी बुद्धी खूप मर्यादित आहे. स्वतः अभ्यास करून विषय समजून घ्यायला पात्र नाही. आपल्याला सारखे प्रश्न विचारण्यामागे हे एक कारण आहे. आत्मदर्शन हे ध्येय बुद्धीनं जरी निश्चित केलेलं असलं तरी त्याकरता योग्य बनण्याकरिता इंद्रियांनीही साथ केली पाहिजे हे परवाच्या सत्संगावरून तीव्रतेने लक्षात आलं. हा परवाचा सत्संग 6 महिन्यापूर्वी झाला होता बरं का. तेव्हापासून जो प्रश्नांचा ओघ सुरू झाला त्यामुळं सगळे प्रश्न अजून घेतले गेले नाहीयेत. मी पाहिलं पहिला कोणता आला दुसरा कोणता आला त्याप्रमाणे लावून घेतलेत. त्यामुळं परवाचा सत्संग असं इथं दिसतंय. इंद्रियांच्या ओढी जरी अवास्तव नसल्या तरी स्वतःचं स्वरूप जाणण्याकरिता इंद्रियांनी जसं वर्तन करणं अपेक्षित आहे तशी ती करताहेत का असा माझा मलाच प्रश्न पडला. रोजची साधना ध्यान वाचन चिंतन मनन श्रवण सद्गुरूंना स्मरून आत्मभावात राहून कर्म करण्याचा प्रयत्न अलिप्तता साधण्याचा अभ्यास निस्तरंगता शांती अनुभवण्याचा प्रयत्न हे सगळं सुरू असतानाही जाणवतं की आत एक मी अहंकाराचं कवच धारण करून बसलेलं आहे. ते कडक कवच डिझॉल्व झालं तर सद्गुरु तत्वाशी एकरूपता साधेल असं वाटून त्याकरता साक्षीत्वाचा अभ्यास जागरूकतेनं करण्याचा मनापासून प्रयत्न करते आहे. प्रयत्न फारच तोकडे आहेत जे तीव्रतेने लक्षात येत आहे. आपल्या कृपेशिवाय हे होणं शक्य नाही हे स्पष्ट जाणवतं तेव्हा आपणच आता कृपा करावी अशी प्रार्थना करते. कंसात लिहिले आपल्याला ऐकू येतं ना प्रभू. मनात येतं की आपल्याला विचारावं की दिवसभर आपण कुठल्या भावात असता त्यावरून जर काही अजून योग्य दिशा मिळाली तर पाहू असं वाटून हे विचारण्याचं धाडस करत आहे. जे प्रयत्न करत आहोत ते अचूक असावेत अशी हे विचारण्यामागची प्रामाणिक भावना आहे. आपल्याला जर खऱ्या अर्थानं शरण जाता आलं तर हे कुठलेच प्रश्न राहणार नाहीत असं राहून राहून वाटतं. आपण मला या परिस्थितीतून बाहेर काढावं अशी आपल्या श्रीचरणी कळकळीची प्रार्थना असा प्रश्न आहे. खूप चांगला प्रश्न आहे. सद्गुरूंची भेट झाली आणि सद्गुरूंनी अनुग्रह दिल्यानंतर जो उत्तम शिष्यत्व राखून आहे अशा शिष्याला आपल्याला ज्ञान होईपर्यंत सद्गुरु आपल्या बरोबर असणार असा पक्का विश्वास असतो आणि तो कधीच डळमळीत होत नाही एवढंच नव्हे तर सद्गुरूंनी देह ठेवल्यावर देखील डळमळीत होत नाही. भाऊसाहेब महाराज केतकरांना अगदी त्यांच्या शेवटच्या काळात कोणीतरी विचारलं की भाऊसाहेब तुम्हाला मृत्यूची भीती वाटत नाही का तर ते म्हणाले की आता मी महाराजांबरोबरच आहे आणि देह ठेवल्यानंतर महाराजांकडेच जायचं आहे त्यामुळे मृत्यूची भीती कसली असं भाऊसाहेब म्हणाले. प्रश्नाकडे येऊ पण या निवेदनातून देखील आपल्याला काही काही खूप चांगल्या गोष्टी मिळतात. त्याचं स्वरूप असं आहे की खरंच उत्तम शिष्य हा आपल्याला ज्ञान होईपर्यंत आता सद्गुरु आपल्या बरोबर असणार अशा प्रकारचा पक्का भाव धरून असतो आणि तो कधीही डळमळीत होत नाही. त्याला एक प्रकारची निश्चिंतता जाणवायला सुरुवात होते. एवढंच नव्हे तर कधी कधी असं होतं की एखादी व्यक्ती दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा वेगवेगळ्या अशा गुरूंकडे अनुग्रह घेते. तात्कालिक प्रभावाखाली एखाद्या संतांच्या येऊन त्यांचा अनुग्रह घेतला जातो आणि मग नंतर त्या प्रभावातून ती व्यक्ती बाहेर पडते आणि दुसऱ्या कोणाचा अनुग्रह घेतला जातो. हे परमार्थामध्ये योग्य की अयोग्य अशा प्रकारचा अनेकदा प्रश्न उपस्थित केला जातो. पण ज्या सद्गुरूंच्या ठिकाणी अशा प्रकारची निश्चिंतता वाटलेलीच नसते तात्कालिक प्रभावामुळे अनुग्रह झालेला असतो तो तात्कालिक प्रभाव ओसरल्यावर जेव्हा ही निश्चिंतता नसते तेव्हा आपल्याला खरी ओढ आत्मदर्शनाची असल्यामुळं सद्गुरु हे आपल्या आत्मदर्शनासाठी साधन आहेत सद्गुरु देखील साधन आहेत. प्राधान्य स्वतःला आहे, मला आहे. मला बोध होण्यासाठी, मला ज्ञान व्हावं म्हणून, माझ्या ठिकाणी ती निश्चिंतता नाही म्हणून मी सद्गुरु देखील बदलतो. असं कधी कधी दिसत, असं कधी कधी घडत. म्हणून सदशिष्य आणि सद्गुरु यांची खूण अशीच आहे की अनुग्रह झाल्यानंतर शिष्याला कधीही संदेह वाटत नाही. असं जेव्हा होतं, सद्गुरूंच्या ज्ञानाबद्दल नाही आणि सद्गुरूंपासून आपल्याला ज्ञान होणार या विश्वासाबद्दल देखील नाही, तेव्हा ती गुरु शिष्यांची जोडी जन्मजन्म प्रवास करतच एकत्र आलेली आहे असं निश्चित होतं. इतरांबद्दल मी म्हणू नाही शकणार की योग्य अयोग्य, प्रसंगानुरूप. कधी कधी लहानपणी अनुग्रह झाला, सद्गुरूंनी देह ठेवला, मार्गदर्शनाकरता कोणी नाही, दुसरे सद्गुरू केले. अनेक अनेक अशा गोष्टी घडतात की त्यामुळे परत अनुग्रह घेतला जातो, त्याबद्दल मी फारसं बोलणार नाही. पण आपल्याला ज्ञान होईपर्यंत आपण आता याच मार्गाने चालणार आणि या मार्गाने चालता चालता आपल्याला ज्ञान होणार असा दृढ निश्चय, कधीही डळमळणारा, डगमगणारा असा, तेव्हा ते उत्तम शिष्यत्वाचं लक्षण समजलं पाहिजे. मच्छिंद्रनाथांनी अनुग्रह दिल्यानंतर गोरक्षनाथांनी, गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी, दुजे के संग नहीं जाऊजी, असे उद्गार काढले. आता आता दुसऱ्या कोणाबरोबर जाण्याचा प्रश्न येत नाही. असं म्हटलं की हे जरी असलं तरी आम्ही मार्गावरून वाटचाल करणं आपल्याला अपेक्षित आहे हे समजतं, हे तर बरोबरच आहे. आपल्या क्षमतेप्रमाणे तसा प्रयत्न करत असताना लक्षात येतं की आपली बुद्धी खूप मर्यादित आहे. लक्षात घ्या की बुद्धी ही मर्यादितच असणार. योगसूत्रकार असं म्हणतात की कोणाचीही बुद्धी कितीही मोठी झाली तरी देखील ती मर्यादितच असते. निरतिशय म्हणजे ज्याला मर्यादाच नाही अशा प्रकारची बुद्धी एका ईश्वरापाशीच असणार. बाकी सर्वांची बुद्धी सातिशय अशीच असणार. अतिशय सातिशय म्हणजे दुसऱ्याच्या तुलनेने याच्याकडे असणारी बुद्धी. अतिशय म्हणजे साठा. सातिशय म्हणजे त्याच्या तुलनेने आपल्याकडे असणारा साठा हा कमी अधिक असू शकतो. जसं डबक्याच्या तुलनेने डोहामध्ये जास्त पाणी असेल, डबक्याच्या सातिशय डोहामध्ये जास्त पाणी असेल आणि डोहाच्या तुलनेने तलावात जास्त पाणी असेल, तलावाच्या तुलनेने अजून मोठा जलाशय जिथे आहे तलावापेक्षा देखील मोठा, म्हणजे कैलास मान सरोवरा एवढा मोठा, सातिशयता ही बदलते. पण ईश्वराचं लक्षण हा निरतिशय म्हणजे ज्या ठिकाणी एकाची दुसऱ्याशी तुलना अशी गोष्ट संपते, त्यामुळं अल्पबुद्धीबद्दल वाटून घेण्याचं काही कारण नाही. आणि तसंही बुद्धीच्या कमी अधिकपणाचा परमार्थामध्ये प्रश्न नसतो. मी काय म्हणतोय ते समजून घ्या. बुद्धी अधिक किंवा बुद्धी कमी याचा परमार्थामध्ये प्रश्न नसतो, तर बुद्धी नेमकी अथवा शुद्ध याचा परमार्थाशी जास्त संबंध आहे. बुद्धीची आर्द्रता अथवा बुद्धीची शुद्धता याचा परमार्थाशी अधिक संबंध आहे, बुद्धीच्या अतिशयतेशी संबंध नाही. परमार्थाकरता अशी अवाढव्य बुद्धी लागत नाही. फार मोठी बुद्धी आहे ती राष्ट्राचा गाडा चालवण्यासाठी उपयोगी पडेल. ती देखील आता आपण पाहतोय की काय राष्ट्राचे गाडे चाललेत. गाडा का छकडा म्हणायचा तो कसा चाललेला आहे राष्ट्राचा. कोणाचीही कितीही बुद्धी झाली तरी कुठेतरी तोकडी पडते आणि त्याची दुसऱ्याला संधी मिळणारच. असं असल्यामुळं बुद्धीच्या कमी अधिकपणाचा परमार्थात मुळीच प्रश्न नाही. तुमची स्मरणशक्ती किती आहे आपली बुद्धी मोजण्याची जी आपली पद्धत आहे ते आपल्याला आठवतं किती, लक्षात किती राहतं. अशा पद्धतीने आपण आपल्या ठिकाणी बुद्धी आहे की नाही असं पाहत असतो. पण लक्षात किती येतं हा प्रश्न अजून वेगळा राहतो. सारांश श्रवण करणारी जी बुद्धी आहे तर ती बुद्धी नेमकी बुद्धी आणि नेमक्या बुद्धीची परमार्थाकरता आवश्यकता असते. अतिबुद्धीची आवश्यकता तशी अतिबुद्धी आणि नेमकी बुद्धी अशी जेव्हा समीकरणं मिळतात तेव्हा शंकराचार्यांसारखे महापुरुष निर्माण होतात. प्रस्थांतरीवर भाष्य करणारे पण अन्यथा इतकी मोठी बुद्धी नसली तरी देखील चालतं परमार्थामध्ये. रामकृष्ण म्हणायचे की स्वतःला मारायचं असेल तर सुई देखील चालते, टोचून घेतली की संपलं काम तमाम. पण दुसऱ्याला मारायचं झालं तर तलवार घेऊन जायला पाहिजे, मग तुमच्याजवळ चांगलं शस्त्र पाहिजे. आचार्यांना मोठी उभारणी करायची होती त्यामुळे तशा बुद्धीची त्यांना परमेश्वरांनी पुरवली गरज होती असं आपण म्हणू. विनोबा असं म्हणतात की ठिणगी पुरे, बुद्धीमध्ये स्पार्क पाहिजे, ठिणगी पाहिजे, मग गवताचा केवढा मोठा भारा त्याच्यावर पडलेला आहे याच्याशी काही संबंध नाही. ती ठिणगी त्या भाऱ्याला बघता बघता जाळून टाकते. पण दडपलेली विषयांमुळं कामनांमुळं जडत्व आलेली अशी बुद्धी मात्र परमार्थामध्ये उपयोगी पडत नाही. पण अशी बुद्धी ही अफाटही असू शकते. कामनांनी दडपलेली बुद्धी अफाट असू शकते. अशा बुद्धीने देखील जगात खूप मोठी भरभराट झालेली आहे. जी आता भरभराट झालेली आहे ती सगळी अशा बुद्धीने झालेली आहे. ही बुद्धी भरपूर आहे पण परमार्थ जाणण्यासाठी जी बुद्धी लागते तर ती अग्र लागते. विषयापेक्षा निर्विषय पाहणारी, दृश्यापेक्षा अदृश्य पाहू शकणारी अशी थोडी देखील बुद्धी चालते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बिंब तरी बचके एवढे तरी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे तेवी काय सद्बुद्धी तेणे पाडे अनुभवावी. अशा बुद्धीतून जी शब्दाची व्याप्ती होते ती विलक्षण असते. ती आत ही प्रकाश देते आणि बाहेर ही प्रकाश देते. त्यामुळे परमार्थी माणसांनी हे लक्षात घ्यावं की संसाराची मर्यादा समजलेली जी बुद्धी आहे तर ती बुद्धी ही बुद्धी आहे आणि परमार्थाकरता योग्य आहे. खूप बुद्धी आणि कमी बुद्धी असं पाहू नका. परमार्थी माणसांनी जरूर जरूर लक्षात घ्यावं की विषयापासून दुःख आहे हे ज्या बुद्धीला समजतं ती बुद्धी योग्य बुद्धी, परमार्थाला अनुकूल अशी बुद्धी आपल्याला लाभलेली आहे. ती बुद्धी गणितातली प्रमेय नाही सोडू शकणार एक वेळ, पण हे जीवनातलं गणित सोडवायला उपयोगी अशी ही बुद्धी निश्चित असेल. स्वतः अभ्यास करून विषय समजून घ्यायला ही बुद्धी पात्र नाही. बुद्धीच्या ठिकाणी जे संशय कुतूहल बुद्धीची देखील एक काय म्हणतात त्याला खाज खुजली ज्याला म्हणतात हिंदीत मराठीत काय शब्द आहे कोण जाणे, एखादी गोष्ट समजावी समजावी असं सतत वाटत राहणं, कधी कधी अशा उत्सुकतेमध्ये बुद्धीचा तितकासा संबंधही नसतो. बरेचसे प्रश्न विचारणारे जी मंडळी असतात तर त्यांना आपण बुद्धीने विचारतोय असं जरी वाटत असलं तरी त्यांचे प्रश्न अगदी लहान मुलासारखे असतात, त्याच्या उत्तराशी त्यांना काही घेणं देणं नसतं. जसा एक मुलगा वडिलांच्या कडेवरून जात असताना एक बैल दिसावा आणि त्यांनी विचारावं की बैलाला चार पाय का, तर वडिलांनी दिलेल्या उत्तराशी त्याला काही घेणं देणं नसतं. वडील काहीतरी उत्तर देतात, ते उत्तर दिल्यावर त्याच्यानंतर तो पुढचा प्रश्न काहीतरी वेगळाच विचारतो, पण त्याही उत्तराशी त्याला काही घेणं देणं नसतं. असे प्रश्न विचारणारे परमार्थात देखील असतात की हे जगत का निर्माण झालं, त्याच्या उत्तराशी त्यांना काही घेणं देणं नसतं. आमच्या ठिकाणी काम क्रोध लोभ आले कुठून, काही आलेत आता इथून पुढे काय करायचं हा प्रश्न आहे. असं असल्यामुळं नेमकी बुद्धी असेल तर ती नेमकी बुद्धी नेमके प्रश्न विचारते. माझ्या ठिकाणी काम क्रोध आहेत, आता मी मार्ग कसा काढावा, त्याच्याऐवजी हे काम क्रोध आलेच कसे. एखादा शब्द सापडला की कर्मसन्यास, सगळ्यांनीच कर्म टाकली तर जगाचं काय व्हायचं. एखादा संन्यासी आला, सगळ्यांनीच लग्न नाही करायचं ठरवलं तर मग मनुष्य जातच कशी टिकेल. हे लहान मुलांच्या लायकीचे प्रश्न असतात. म्हणजे बुद्धीचं अजिबात विकसन नाही, फक्त वडिलांच्या कडेवरून प्रश्न विचारण्या इतका हा लहान राहिलेला नाही आणि थोडस थोडं बहुत शिकलेला आहे म्हणून लिहून प्रश्न विचारतो एवढंच आहे. म्हणून बुद्धी ती की जी आत्म्याच्या हिताबद्दल विचारेल त्याला बुद्धी असं म्हणायचं. बुद्धी ती की जी आपण जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये सापडलेले आहोत तिथून सुटायचं कसं हे विचारेल, आणि जी अडचण आलेली असेल त्या अडचणीतून देखील कसा मार्ग काढायचा, आपल्याला नेमकी काय अडचण आलेली आहे हे देखील जिला समजेल ती बुद्धी. आणि एवढी बुद्धी पुरते परमार्थात. या दोन पॅरेग्राफवरून लक्षात येतं की यांच्या ठिकाणी हे सगळं उत्तम रीतीने आहे, सद्गुरूंच्या ठिकाणी स्थिर आहेत आणि यांचे जे प्रश्न असतात तर ते प्रश्न देखील स्वतःच्या संदर्भात स्वतःच्या मध्ये काय कमी आहे हे जाणून घेण्याच्या दृष्टीने आत्मदर्शनाच्या ध्येयाकरता असे आहेत. जगात सत्व रजतम निर्माणच का झाले असा प्रश्न नाहीये. आत्मदर्शन हे ध्येय बुद्धीनी जरी निश्चित केलेलं असलं तरी त्याकरता योग्य बनण्यासाठी इंद्रियांनीही साथ केली पाहिजे हे परवाच्या सत्संगावरून तीव्रतेने लक्षात आलं. कारण खरा अडथळा इंद्रिय मन आणि बुद्धी यांचाच आहे आणि ते आपल्या स्वभावाप्रमाणे वर्तन करणार. मगाशी मी म्हटलं तसं बुद्धी अल्प चालेल पण अग्र पाहिजे किंवा शुद्ध पाहिजे, मग परमार्थाच्या आड येत नाही. पण अल्पही आहे आणि जडही आहे अशी बुद्धी आपली आपण परमार्थाच्या आड येते. आणि फार जर बुद्धी असेल तर मग देव नाही हे सिद्ध करण्यासाठी आणि सगळ्या समाजाला पटवून देण्यासाठी देखील ती धडपड करेल, खूप बुद्धी असेल तर. किंवा खूप बुद्धी असेल आणि नेमकी असेल तर आचार्यांसारखी ज्ञानेश्वर महाराजांसारखी देखील काम करेल, पण आपल्याला तुर्तास त्याच्याशी काही संबंध नाही. आपल्या आपल्या बुद्धीबद्दल आपलं चाललंय. तसंच आपलं जे मन आहे ते मन जर अतिशय निर्मळ असेल, त्याच्यामध्ये परहित असेल, स्वार्थ भावना कमीत कमी असेल, द्वेष मत्सर इत्यादी कमीत कमी असतील तर ती परमार्थाला अनुकूल राहते. पण मन अशा प्रकारचं वर्तन सदा सर्व काळ करणं हे सर्वथैव अशक्य आहे, शक्यच नाही. असं असल्यामुळं मन हा मोठा अडथळा परमार्थामध्ये आहे आणि इंद्रिय देखील मोठा अडथळा आहे. इंद्रियांचे आपले आपले भाव आहेत. इंद्रिय जे विषय सेवन करतात त्या विषयाचा रस हा थेट समाधानाच्या तृप्तीच्या रूपाने जीव सेवन करत असतो. असं असल्यामुळं इंद्रियांची मोठी मातब्बरी असते आणि या इंद्रियांचं जे वर्तन आहे ते वर्तन एखाद्या स्वार्थी माणसासारखंच असतं. आपला विषय घेणं याच्यापेक्षा जास्त इंद्रियांना काही कळत नाही. आपला विषय घेणं आणि त्या विषयातून आनंद मिळवणं याच्यापेक्षा जास्त इंद्रियाला काही कळत नाही. डोळ्याला डोळ्याच्या विषयाचं कळतं, कानाला कानाच्या विषयाचं कळतं. सगळ्या आपल्या आपल्या इंद्रियांना आपल्या आपल्या विषयाबद्दल चांगलीच उत्सुकता असते आणि ती त्यांच्या ठिकाणी असते. आणि यांनी मात्र निश्चय केलेला असतो आत्मदर्शनाचा. इंद्रिय सहकार्य करत नाहीत. मन प्रत्येक वेळेला सहकार्य करेल अशी शक्यता नाही. बुद्धी जड असेल तर अजूनच कठीण होऊन जाईल. पण घाबरू नका, आपण साधक आहात. आपण जे साधनेचे प्रयत्न करता त्या प्रयत्नामध्ये साधनेच्या काळामध्ये तुम्ही बुद्धी मन आणि इंद्रिय या सगळ्यांना मुरड घालण्याचाच अभ्यास करत असता. दुसऱ्या बाजूनी आत्मदर्शन खूप दूर असतं पण मुरड बसते आहे इंद्रियांना, मुरड बसते आहे मनाला, मुरड बसते आहे बुद्धीच्या स्थूलतेला. त्यामुळे हा प्रयत्न कळत न कळत साधक करतच असतो. म्हणून मोठ्या बैठकींवर संतांचा जोर असतो. स्वामीजी जे म्हणत असत की 12.5 मिनिटं ध्यान करून काय होणार असं स्वामीजी म्हणायचे, 1.5 तास तरी पाहिजे. आत्मा हे कशाचंच फळ नाही, ध्यानाच्या बैठकीचंही फळ नाही. आत्मा हा स्वयंसिद्ध असल्यामुळं तो कशाच्याच फलस्वरूप प्राप्त होत नाही. पण इंद्रिय मन आणि बुद्धी यांना विशिष्ट शिस्त लागणं, त्यांचं योग्य रीतीने संयमन होणं असं झालं की चित्तशुद्धीद्वारा आत्मा आपला आपण प्रगट होत असतो. तो प्रगट होण्यासाठी काही करावं लागत नाही. बसलं आणि मनाला मुरड घातली की आत्माच प्रगट होतो. चित्त अचित्त झालं की आत्मा प्रगट होतो. चित्ताच्या मनाच्या इंद्रियांच्या मागं बसलेला आणि चित्त मन इंद्रिय ही जगताकडे पाहत असल्यामुळं त्यांना मागं पाहता येत नसल्यामुळं परांची खानी व्यतृनत स्वयंभू तस्मात परान पश्यती न अंतरात्मन. इंद्रियांची मुखं बाहेर बसवलेली आहेत, ती बाहेर पाहायला सक्षम आहेत, आत त्यांना पाहता येत नाही. केचित धीरा हा प्रत्यगात्मान मैक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्व मिच्छन. डोळे मिटून कोणीतरी एखादा धैर्यवान पुरुष अमृतत्वाची इच्छा करतो. त्यामुळे प्राथमिकत इंद्रिय आवरली जातात उपासनेमध्ये. तुम्ही 3 तास नामाच्या बैठकीसाठी बसलेले आहात. आता तुम्हाला बाहेरचे आवाज खुणावतील पण तुम्ही जाणार नाही आहात. प्राथमिक संयम हा उपासनेमध्येच आहे. प्राथमिक विवेक हा उपासनेतच आहे. उपासना सोडून विवेकही नाही, उपासना सोडून संयमही नाही, वैराग्यही नाही. वैराग्य म्हणजे नुसते कपडे बदलून तर काहीच होणार नाही. सद्गुरूंना स्मरून आत्मभावात राहून कर्म करण्याचा प्रयत्न, अलिप्तता साधण्याचा अभ्यास, निस्तरंगता शांती अनुभवण्याचा प्रयत्न हे सगळं सुरू असतानाही हेच महत्वाचं आहे. हे सगळं सुरू असणंच महत्वाचं आहे. हे केलं जात आहे. असं जाणवत आहे की एक मी अहंकाराचं कवच धारण करून आत बसलेलाच आहे. हा मी तर सगळं करून घेतो आहे. रामकृष्ण म्हणत असत की हा मी आणि हिंदीत मेहुण्याला जो शब्द वापरतात तो साला असं म्हणत असत, हा मी साला काही केल्या जात नाही असं रामकृष्ण म्हणायचे. एवढंच नव्हे तर नाउमेद होण्याचं कारण नाही ते म्हणा ते असं म्हणत असत की भक्त देखील भक्तीचा मी कार्यासाठी राखून ठेवतो, ज्ञानी देखील ज्ञानाचा मी राखून काम करत असतो, एरवी तो काम करू शकणार नाही. आपल्या ठिकाणी जो मी आहे ते खरं म्हणजे आपलं स्वरूप आहे आणि इंद्रिय मन बुद्धी आपल्याला दिलेली साधन आहेत, त्यामुळे त्या मीची आठवण कधीच नाहीशी होणार नाहीये. त्या मीला आत्मबोध होऊ शकेल, तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला वेगळेपणाने अहंतेची काही एक भावना राहणारच, कारण त्याच्या पोटी त्याच्या ठिकाणी आहे म्हणून इंद्रियांच्या ठिकाणी आली, त्याच्या ठिकाणी आहे म्हणून मनाच्या ठिकाणी बुद्धीच्या ठिकाणी आली, त्याच्या ठिकाणी आहेच आणि ती राहणारच आहे आणि नंतरही ती जाणार नाहीये. समाधी स्थितीमध्ये देखील मी कायम राहतो पण तो मी हा परमात्म्याशी तदाकार झालेला असतो, शुद्ध मी तिथं शिल्लक राहतो, त्याला सास्मित संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. केवळ मी मी आहे एवढा एक भाव राहतो आणि त्या मीला आपण परमात्मा आहोत असा बोध झाला की ती मीची वेगळेपणाची जाणीव नाहीशी होते, त्याला असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. हा फार शेवटी जातो आणि तो ध्यानाच्या वेळेला जातो पण व्यवहाराच्या वेळेला परत येतो. आणि याच्यासाठी हे मीचं कडक कवच डिझॉल्व करण्यासाठी नव्हे, आपल्या आपली साधना या मीला आत्मबोध देण्यासाठी आहे. हा मी जाणार नाही, जे जाणारच नाहीये ते कधीच जाणार नाही. तशी पंचमहाभूतात्मक देह देखील ट्रान्सफॉर्म होईल, तो जात नाही आणि चैतन्य आहे ते कसं जाईल, ती चैतन्य हेच स्वयंस्फुरण आहे आत्मस्फुरण आहे, ते कसं जाईल, त्याला नाशच नाहीये. त्यामुळे लक्षात घ्या की हा जो मी आहे हा मी घालवायचा नसून या मीच्या ठिकाणी असलेला अबोध जाण्याचा फक्त प्रश्न आहे. या सगळ्या निवेदनात एवढी एकच गोष्ट मला तुम्हाला सांगायची की या हा मी जाणार नाहीये तर हा मी आपण आत्मा आहोत, सच्चिदानंद आहोत, जो देहबुद्धीकडे पडलेला आहे तर तो फक्त जाण्याची गरज आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं समर्थ म्हणतात तसं. ते मीचं कडक कवच डिझॉल्व झालं तर सद्गुरु तत्वाशी एकरूपता साधेल असं वाटून हे मीचं कडक कवच जाण्यासाठी जागरूकतेने साक्षित्वाचा अभ्यास करण्याचा मनापासून प्रयत्न करते आहे ते तोकडे पडतात, आपल्या कृपेशिवाय हे होणं शक्य नाही हे स्पष्ट जाणवतं, तेव्हा आपणच आता कृपा करावी. कशासाठी? तर हा मी जावा म्हणून. आणि कंसात लिहिले की आपल्याला ऐकू येताना प्रभू मला हे प्रेमाचं वाटतं मला ऐकू येतंय पण मी जे आता सांगतोय की हा मी जाण्यासारखा नाही तर या मीला आत्मबोध होतो हे ऐकून घ्या म्हणजे झालं. हे ऐका, हा मी कदापि जात नसून या मीलाच आत्मबोध होतो. आत्मबोध होतो तेव्हा देखील जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ही मीची भावना राहते. अशा समजुतीत राहू नका की ज्ञान झाल्यानंतर हा मी जातो. मी आत्मरूपाने आहे असं लक्षात येतं पण मीच विसरला असं होत नाही. स्वरूपानंदांनी दिक कालाचे तुटोनी बंधन जिथे लोपले ते मी तू पण मृत्यू झाल्यानंतर होऊनी स्वयश्चित घन आपण स्वभावे साक्षित्व ही संपले. देह होता तेव्हा दिक्कालाचं बंधन होतच, मी इथं आहे तेव्हा दिशा आणि काळाचं बंधन मला आहे, स्थळाचं बंधन आहे, देहाच्या निरपेक्ष ते बंधन नसेल, देहाच्या अपेक्षेने ते बंधन निश्चित आहे. प्राप्त पुरुष ज्ञानी पुरुष झाला तरी देखील स्वामी निजधामी चालले, अंतरी निज नामी रंगले, तेव्हा दिक आणि काल याचं बंधन तुटून गेलं. जेव्हा देहच पडला तेव्हा ध्यानात देखील जेव्हा देहाची स्थिती अजिबातच त्याचं विस्मरण होतं तेव्हा मात्र हे असंच्या असंच घडतं. दिक आणि काल यांचं बंधन तुटून जातं. मी तू हा भाग संपतो, आपण चितघन होतो, साक्षीत्व सुप्त आणि चितघन होतो, पण जागृतीत असताना हा मी काही प्रमाणात राहणारच. फक्त तो ज्ञानाचा मी राहतो. आता इथं असं लिहिलेलं आहे, आता याचं उत्तरही सोपं आहे की आपल्याला विचारावं असं वाटतं की दिवसभर आपण कुठल्या भावात असता. हा जो अभ्यास आहे हा अभ्यास इतका कसोशीनी करायला पाहिजे. तुम्ही जसे जर तुम्हाला स्वामीजींकडे येऊन 10 वर्ष झाली असतील तर 10 वर्षापूर्वीचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही याच्यात जो काही फरक आहे तो 10 वर्षापूर्वी तुम्ही आणू शकत नव्हतात. त्यावेळेलाही तुम्हाला स्वामी हेच सांगत होते, पण तुम्ही तुमच्या बाबत तो बदल 10 वर्षापूर्वी अनुभवू शकत नव्हता जो आज अनुभवत आहे. पटतंय का तुम्हाला? त्यामुळे तुम्हाला कितीही सांगितलं मी अशा भावात असतो तरी देखील ती भावना तुम्ही स्वतःवर आरोपित करून घेऊ शकत नाही. तुम्हाला साधनेच्या कष्टाच्या प्रयत्नांच्या अशाच मार्गाने चालणं गरजेचं आहे. तुम्ही टँकवर कुडकुडत उभी राहिलेली ती छोटी छोटी मुलं मुली पाहता का? अशी असतात अगदी. आणि तो त्यांचा ट्रेनर असतो, तो म्हणतो मार उडी, आणि ती नको नको म्हणत असतात आणि हात धरून त्यांना पाण्यात ओढतात. पाण्यात ओढल्यावर काही नाही, नाईलाजानी आपलं कसं तरी करतात, नाकातोंडात पाणी जातं, तो धरतो त्या मुलाला, परत काठावर उचलून ठेवून देतो आणि म्हणतो काय झालं घाबरायला, आणि स्वतः पोहून दाखवतो हे बघ असं पोहायचं. त्या मुलांनी त्याला विचारावं की हे तुम्ही इतकं सहज कसं काय पोहताय, याची युक्ती काय? अरे ती तर तुला शिकवतो ये पाण्यात, तर नको नको करतो. असं जसं असावं, तुम्ही सायकल शिकवलीय तुमच्या मुलाला तेव्हा तुम्हाला कळलं असेल की तुम्ही कॅरियरला धरलंय अथवा मागच्या सीटला धरलंय आणि तो चालवतोय आणि एका बाजूला पडतोय. तुम्ही म्हणता की या बाजूला जास्त झुकू नको, जर जास्त झुकलास तर इकडे पडशील. मग तो म्हणतो इकडे झुकू का तिकडे पडतो. इकडे तरी पडू किंवा तिकडे तरी पडू असा त्याचा बाडा असतो. मध्ये कसं राहायचं याचा अंदाज त्याचा त्यालाच येतो. पोहायचं कसं याचा ज्याचा त्यालाच अंदाज येतो. गाडी चालवताना 6 फूट बाय 10 फूट अशी एक खोलीच घेऊन जातो. इथून जात असताना इकडची बाजू कशी सांभाळायची हे ज्याचं त्यालाच कळतं. तुम्हाला कोणी शिकवू नाही शकत की हा अंदाज कसा घ्यायचा. तो आला की तुम्हाला गाडी आली, पण तो येईपर्यंत सोप्यात सोपी युक्ती देखील तुम्हाला कामाची काही राहत नाही. तुम्हाला ते शिकता मात्र येतं, प्रयत्नांनी शिकता येतं. मोटरसायकल चालवताना क्लच गिअर याचा जो खेळ चालतो की गिअर कधी बदलायचा, क्लच कधी दाबायचा, क्लच कधी सोडायचा, गिअर कधी सोडायचा, गाडी बंद पडते. आणि तुम्हाला शिकवताना शिकवणारा सांगतो की अरे असं नाही, 50 वेळेला सांगतो आणि आपल्याला काही केल्या जमत नसतं आणि एके दिवशी ते जमायला लागतं. जमायला लागतं तेव्हा गाडीवर बसून मग मागं पाहून बसलेली अशी गप्पा मारत देखील सहज जातो. प्रथम पोहताना 10 मिनिटं पोहायला दमछाक होते आणि मग नंतर दमून आला, सबंध अंग चिंबून गेले तर म्हणतो की जला मस्त जरा पोहू, म्हणते बरं वाटेल. आता त्याचं जे पोहणं आहे ते पोहणं समाधानात जाऊन पोचलं असं होतं. आणि हे या ज्या साधना चालल्यात या साधनेतूनच हे होतं. जसं 10 वर्षाचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही याच्यात फरक पडला, तसे आत्ताचे तुम्ही प्रोव्हाइडेड तुम्ही हे सतत करत राहिलं पाहिजे आणि 10 वर्षाचे तुम्ही याच्यात फरक पडेल. स्वामीजी जे म्हणायचे की 24 वर्ष 36 वर्ष असं म्हणायचे, 24 वर्षांनी 36 वर्षांनी हे होतं. याला कारण म्हणजे हा हे सगळं नीट समजायला जमायला वेळ लागतो. आज तुम्हाला मुलापासून डिटॅच होता येत नाहीये. डिटॅच याचा अर्थ त्याच्या कल्पना, त्याचे विचार, आपल्या विचाराचा फोर्स, एकमेकांचा संघर्ष, असंच कर तसंच कर तो नाही म्हणतो, याच्याकडे तुम्हाला या क्षणाला अलिप्तपणाने पाहता येत नाहीये. अभ्यासाने नंतर नंतर तुला असं करायचंय तर कर, असं सहज स्वीकार, सहज ऍक्सेप्टन्स असं होऊ शकतं. पण त्याला जो वेळ द्यायला पाहिजे, स्टिप्युलेटेड जो काही पिरियड असेल तो देणं गरजेचंच आहे. हे जे प्रयत्न आहेत हे प्रयत्न अत्यंत अचूकच आहेत आणि प्रश्न विचारण्यामागं भावना अतिशय प्रामाणिकच आहे. तरी देखील या युक्त्या या आपोआप जचातो सद्गुरूंच्या बोलण्यावरून. नाहीतरी मी बोलत असतो तेव्हा तुम्ही हाच विचार करत असता की यांच्या बोलण्यातून आता हे याचा अर्थ असं घ्यावं तसं घ्यावं, हे असं आहे का हे तसं आहे का, असंच तुमच्या मनात तुम्ही तुमच्या तऱ्हेने क्ल्यू शोधतच बोलत असता, ऐकत असता. त्या ऐकण्यातून तुम्हाला काही ना काहीतरी मिळत असतं, त्याचा तुम्ही कुठेतरी वापर करता आणि तुम्हाला समजतं की जमतंय. असं असल्यामुळेच नाही तर तेच श्रोते कुठेतरी मंतरल्यासारखी तुमची पावलं वळतात का बरं? असे जाऊ शकता तुम्ही कुठं? हेच की तुम्हाला त्याच्यातून मिळतंय, तुम्हाला क्ल्यू मिळतोय. म्हणून आपल्या केंद्रातली योजना, आपण सामूहिक ध्यान करतो, आनुषंगिक साधना करतो, श्रवण करतो. या उपक्रमातून आपण खरं म्हणजे आपल्या दृष्टीने क्ल्यू मिळवत असतो. पण ते आपल्या शुद्ध बुद्धीप्रमाणे, बुद्धीच्या शुद्ध निश्चयाप्रमाणे आपण करत राहू, हे होणार याच्यात काही शंका नाही. तुम्ही हे मिळवणार याच्यात काही शंका नाही. पण बनत बनत बन जावे हेच खरं. हळूहळू हळूहळू घडणार ट्रान्सफॉर्मेशन असंच होत असतं. घाई असणं स्वाभाविक आहे पण होणार काळानेच. तुम्ही तुमचा वेग, तुमची प्रकृती, त्या प्रकृतीला जसं मानवेल, तुम्हाला जसं ते सहजगत्या सहज वाटेल अशा बेताने हळूहळू तुम्ही इथपर्यंत पोहोचणार, याच्यात काही शंका नाही. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत बसू. हरी 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 स्वामीजी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.